विषय बोलण्याची हिम्मत का महत्त्वाची आहे. कधीकधी आपल्या मनात खूप काही असतं पण आपण ते बोलत नाही, कारण वाटतं की चूक बोलेन, लोक हसतील किंवा माझं ऐकून घेतलं जाणार नाही. पण जेव्हा बोलणं थांबतं तेव्हा आपला विचार कोणालाच कळत नाही आणि कधीकधी आपल्यालाच आपल्या विचारांची स्पष्टता राहत नाही. बोलण्याची हिम्मत म्हणजे मोठमोठे शब्द वापरणं नाही. बोलण्याची हिम्मत म्हणजे आपलं मत सरळ आणि शांतपणे मांडणं. त्यासाठी मोठं बोलणं नाही तर प्रामाणिकपणे बोलणं महत्त्वाचं असतं. समजा वर्गात तुम्हाला काही समजत नाही, जर तुम्ही विचारलं नाही तर ते तसंच राहील. पण एक छोटा प्रश्नही नवीन समज निर्माण करू शकतो आणि एकदा तुम्ही बोललात तर मदत मिळू शकते. व्यवहारात सुद्धा बोलणं तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्याला काय हवं आहे, काय अडचण येते आहे हे सांगता आलं तर समोरच्याला समजतं आणि आपण स्पष्टपणे सांगितलं तर गैरसमज कमी होतात. बोलणारी मुलं नेहमी बरोबरच बोलतात असं नाही, पण ती शिकतात कारण ती प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी थोडं थोडं सुधारत जातात. कधी कधी सुरुवात करणं कठीण वाटतं, पण एक छोटं वाक्य बोललंही मोठा बदल घडवू शकतं. म्हणून लक्षात ठेवा, गप्प बसणं सोपं असतं पण बोलणं आपल्याला पुढे नेतं. पुढच्या वेळी तुमच्या मनात काही असेल तर स्वतःला सांगा, मी शांतपणे बोलू शकतो. एक वाक्य जरी बोललात तरी ते तुमच्या विचारांची सुरुवात असू शकते. बाल उद्यमी यात्रा.